नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव सदनानं फेटाळला. राज्यासमोर अडचणी असल्या तरी त्यातून मार्ग काढण्याची क्षमता, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. घरगुती गॅसच्या टंचाईबाबत राज्य सरकारनं योग्य उपाययोजना कराव्यात, विधानसभा अध्यक्षांचे निर्देश. महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकार पुढच्या अधिवेशनात विशेष विधेयक आणेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची घोषणा. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तत्कालीन औरंगाबाद शहर भेटीला 360 वर्ष पूर्ण, 15 मार्च रोजी विशेष हेरिटेज वॉकचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव काल सदनानं फेटाळून लावला. 2 दिवस झालेल्या चर्चेला काल सायंकाळी गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर दिलं. गेल्या अनेक वर्षात लोकसभेतल्या विरोधी पक्ष नेत्यांनी राष्ट्रपती अभिभाषणावरचा धन्यवाद प्रस्ताव, अर्थसंकल्पावरची चर्चा किंवा महत्वाच्या एकाही विधेयकावरच्या चर्चेत भाग घेतला नसल्याकडे त्यांनी सदनाचं लक्ष वेधलं. सदनाचं कामकाज नियमानुसार चालतं, विरोधी पक्ष नेत्यांना हे नियम ठाऊक नसतील तर त्यांनी आपल्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांकडून हे नियम समजून घ्यावेत, असा उपरोधिक सल्लाही शहा यांनी दिला. ते म्हणाले,
मेंशन ऑफ थैंक्स में विपक्ष को 34% समय दिया गया और 18वीं लोकसभा में 45% और शून्यकाल में विपक्ष की भागीदारी मान्यवर 55% रही है. और ये कहते हैं कि हमें बोलने नहीं देते. किसको बोलना, वो अधिकार उस दल के नेता का है. जब आप स्वयं बोलना नहीं चाहते हैं कोई आपको कैसे बुला सकता है. ये अविश्वास प्रस्ताव आने के बाद भी नियम अनुसार ही बोलना पड़ेगा और अगर नियम की समझ नहीं है तो 2 सीनियर सांसदों से समझना पड़ेगा.
जलसुरक्षा हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य असून जलसंवर्धनासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. नवी दिल्लीत राष्ट्रीय जलमहोत्सवात त्या काल बोलत होत्या. पाणी ही फक्त वापरण्याची वस्तू नसल्याचं त्यांनी नमूद केलं. सध्या देशातल्या सुमारे 82% ग्रामीण घरांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा होत असून ही जलजीवन मिशनची मोठी आणि यशस्वी कामगिरी असल्याचं त्या म्हणाल्या. या कार्यक्रमादरम्यान जलजीवन मिशन अंतर्गत तळागाळात उत्कृष्ट काम करून समाजात सकारात्मक बदल घडवणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम असून आर्थिक शिस्तीचं पालन करत यंदाचा अर्थसंकल्प मांडल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते काल विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देत होते. राज्य दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत देशात 5व्या क्रमांकावर आहे, मात्र राज्याच्या जीडीपी वाढीचा दर देशाच्या जीडीपी वाढीच्या दरापेक्षा जास्त आहे, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
सरत्या वर्षामध्ये देशाच्या जीडीपी पेक्षा आपला जीडीपी ग्रोथ हा जास्त आहे. आपण 7.9% या दराने विकसित झालो आहोत आणि चालू किमतीचा विचार आपण केला तर 10.4% या दराने महाराष्ट्राचा विकास दर आपल्याला पाहायला मिळतो. साधारणपणे राज्याचं दरडोई उत्पन्न देखील 3,17,800 रुपयावरनं 3,47,903 रुपये एवढं वाढलेलं दिसतं. दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्र हा 5व्या क्रमांकावर आहे.
सन 2013-14 राज्याचा GSDP 16 लाख कोटी होता, तो आता 51 लाख कोटींवर पोहोचला आहे. महाराष्ट्राचा जीडीपीतला वाटा 14.3% असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही जगातली 30व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असल्याचं त्यांनी सांगितलं. अडचणीतून मार्ग काढण्याची क्षमता महाराष्ट्रात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. राज्यावरील कर्ज वाढलं आहे, मात्र राज्याचं कर्ज हे सकल देशांतर्गत उत्पन्नाच्या 25% आत असणं आवश्यक असतं आणि महाराष्ट्रावरचं हे प्रमाण 18% असल्याचं ते म्हणाले.
राज्याची अर्थव्यवस्था चांगली याचे जे परिमाण आहे त्यातलं एक परिमाण आहे की देशाच्या सकल उत्पन्नाच्या 30% त्या राज्याचं कर्ज आहे आणि 25% आत ज्यांचं कर्ज आहे ते चांगले राज्य आपण असं म्हणतो. महाराष्ट्राचं ते 18.1% आहे. सगळ्यात चांगली वित्तीय स्थिती आपली आहे. आपली कर्ज घेण्याची क्षमता ही अजून भरपूर आहे. कर्ज वाढतं आहे याची चिंता करण्यापेक्षा कर्ज कुठे खर्च होत आहे याची चिंता करणं हे अत्यंत गरजेचं आहे.
राजकोषीय तूट 3% कमी आणि महसुली तूट 1% कमी राखण्यात यश आल्याचं सांगतानाच राज्यानं सिंचन, ऊर्जा, सामाजिक न्याय अशा सर्व विभागात प्रगती केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. घरगुती गॅसच्या टंचाईबाबत राज्य सरकारनं योग्य उपाययोजना कराव्यात असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. दरम्यान गॅस आणि इंधनाच्या तुटवड्यामुळे वसतीगृहांमध्ये राहणाऱ्या मुलांची गैरसोय होऊ नये याची जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्यानं नोंद घ्यावी असे निर्देश विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिले आहेत. प्रसाद लाड, प्रवीण दरेकर आणि सचिन अहिर यांनी या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला होता. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात सूचित केल्याचं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलं. ते म्हणाले,
सरकारने व्यावसायिक गॅस आहे तो देणं बंदी केलेली आहे, परंतु यामुळे जे हॉस्टेलमध्ये विद्यार्थी आहेत त्यांचं जेवणाची तारांबळ होऊ नये म्हणून आम्ही कलेक्टरांना स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत. अशा हॉस्टेलमध्ये ज्या ठिकाणी जेवण बनवले जातात त्या ठिकाणी हा गॅस देण्यात यावा, ज्यामुळे मुलांना त्रास होणार नाही याची काळजी सरकारने घेतलेली आहे.
हिंगोली जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनानेही घरगुती एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलं आहे. महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकार पुढच्या अधिवेशनात विशेष विधेयक आणेल अशी घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात त्या काल बोलत होत्या. राज्यात शेती करणाऱ्या महिलांचं प्रमाण पुरुषांपेक्षा 20% जास्त असलं तरी जमिनीचा सातबारा त्यांच्या नावावर नसल्यामुळे शेतीशी संबंधित विविध योजनांचे लाभ त्यांना मिळण्यात अडचणी येतात, त्या दूर करण्यासाठी राज्यात लिंगभाव संसाधन केंद्र सुरू करावं अशी सूचना ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ नित्या राव यांनी या कार्यक्रमात केली. मराठवाड्यात प्रशासकीय सोयीसाठी नांदेड किंवा लातूर इथं दुसरं महसूल आयुक्तालय आणि उपसंचालक भूमी अभिलेख कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत ही माहिती दिली. दरम्यान जमीन मोजणी प्रक्रियेचा कालावधी 60 ते 90 दिवसांवरून 30 दिवसांवर आणला जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. भूमी अभिलेख विभागातली रिक्त पदं भरण्यासाठी विशेष मोहीम राबवणार असून उपअधीक्षकांची पदं 3 महिन्यांच्या आत भरली जातील असं बावनकुळे यांनी सांगितलं. पैठण इथल्या नाथषष्ठी उत्सवाचा काल समारोप झाला. काल सायंकाळी काल्याच्या कीर्तनानंतर रावसाहेब महाराज गोसावी यांच्या हस्ते हंडी फोडण्यात आली. उपस्थित भाविकांनी नाथ समाधीचं दर्शन घेऊन भानुदास एकनाथाचा जयघोष केला. समाजानं परमार्थासोबत प्रपंचातही तुकोबांचा आदर्श ठेवावा असं आवाहन संत साहित्याचे अभ्यासक जयंत देशपांडे यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं जीवन विकास ग्रंथालयाच्या वर्धापन दिनानिमित्त तुकाराम बीजेच्या अनुषंगानं तुका झालासे कळस या विषयावर ते बोलत होते. आत्मसाक्षात्कारानंतरही समाजात परतण्याच्या निर्णयामुळे संत तुकाराम महाराज वेगळे ठरतात असं देशपांडे यांनी नमूद केलं. लोकसंस्कृतीचा वारसा लोककलावंतांनी भक्तीच्या जोरावर जतन करून ठेवावा असं आवाहन मुंबई विद्यापीठातल्या लोककला अकादमीचे प्रमुख डॉ गणेश चंदनशिवे यांनी केलं आहे. बीड इथं लोककला संवर्धन आणि जतन या राष्ट्रीय कार्यशाळेचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. तुळजापूर इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला. या नवीन न्यायालयासाठी विविध 25 पदांच्या निर्मितीलाही प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. परभणी जिल्ह्यात गंगाखेड इथं काल पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात 166 पैकी 83 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. हिंगोली जिल्ह्यात काल HPV लसीकरण मोहीम राबवण्यात आली. सेनगाव तालुक्यातल्या कापडसिंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या उपस्थितीत 15 मुलींना ही लस देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्कालीन औरंगाबाद शहर भेटीच्या ऐतिहासिक घटनेला यंदा 360 वर्ष पूर्ण होत आहेत. या स्मृतींना उजाळा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि इंटॅक यांच्या संयुक्त विद्यमानं येत्या 15 मार्च रोजी जयसिंगपुरा परिसरात विशेष हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात आलं आहे. इतिहासानुसार पुरंदरच्या तहानंतर आग्र्याला जाताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगाबाद इथं मुक्काम केला होता. 5 मार्च 1666 रोजी रायगडावरून आग्रा प्रवासासाठी निघालेले महाराज साधारण आठवडाभरात इथं पोहोचले होते. शहराच्या या ऐतिहासिक वारशाची ओळख करून देणाऱ्या या उपक्रमात नागरिक, विद्यार्थी आणि इतिहासप्रेमींनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन महानगरपालिका प्रशासनानं केलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव सदनानं फेटाळला. राज्यासमोर अडचणी असल्या तरी त्यातून मार्ग काढण्याची क्षमता मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि घरगुती गॅसच्या टंचाईबाबत राज्य सरकारनं योग्य उपाययोजना कराव्यात विधानसभा अध्यक्षांचे निर्देश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.